भाराभर गवत. भा रा भागवत यांचं विविध ढंगी चुरचुरीत साहित्य. संपादन लीलावती भागवत. वाचन अजित केळकर. प्रयत्ने बांधिली मोळी. श्री भा रा भागवतांनी या संग्रहाला सुचवलेलं भाराभर गवत हे शीर्षकच त्यांच्या विनोदी लेखन प्रवृत्तीची चुणूक दाखवत. शाब्दिक कोट्यांची त्यांना जबरदस्त आवड आहे. त्यांच्या लेखांना कथांना दिलेली शीर्षकं, त्यांच्या पात्रांची नावं या सर्वांमधून त्यांची ही आवड प्रकट होते. ते नेहमी म्हणतात, मला मोरोपंत आवडतात ते त्यांच्या शब्दांच्या कोलांटांमुळे. भले टीकाकार त्यांना कमी लेखोत, पण त्यामुळे त्यांच्या शब्दांच्या खेळाची लज्जत कमी होते थोडीच. स्वतःच्या नावावर सुद्धा ते विनोद करतात. मुलांना म्हणतात, भागवत या नावाचा अर्थ ठाऊक आहे? भागवत म्हणजे भाड्यानं गवत वाहणारं तट्टू. तर अशी ही वृत्ती त्यांच्या मनाच्या निकोप आणि निखळपणामुळेच त्यांना लाभली आहे. एकेकाळी ते विनोदी कथालेखक म्हणूनच मराठी वाचक वर्गाला माहीत होते. मराठीतील उत्कृष्ट विनोदी कथासंग्रहात श्री राम कोलारकरांनी त्यांच्या जवळजवळ 20 कथा अंतर्भूत केल्या आहेत. त्यांचा विनोद वाचकांना आवडतो याचं कारण तो कुठल्याही व्यक्तीवर व्यंगावर कटू प्रहार करीत नाही, तर एखाद्या प्रवृत्तीला पद्धतीला समाजातल्या विक्षिप्त रीतीभातींना कोपरखळ्या मारून इतरांना खुसखुशीत हास्याचा आस्वाद घेऊ देतो. तरीही त्यांच्यावर विनोदी लेखक म्हणून शिक्का बसलेला नाही, कारण त्यांनी लेखनाचा एकच एक प्रांत कधीच हाताळला नाही. त्यांनी आयुष्यभर लेखन केलं, भरपूर लेखन केलं, विविध प्रकारचं लेखन केलं, म्हणजेच भाराभर लिहिलं. पण ते लिखाण एक ना धड अशा स्वरूपाचं मात्र झालं नाही. त्यांनी हाताळलेला प्रत्येक लेखन प्रकार वाचकप्रिय ठरला. एकेकाळी ते विनोदी कथा, विडंबन कथा, विनोदी लेख इतक्या सहजपणे आणि निखळपणे लिहित की तेच त्यांना चालू ठेवलं असतं तर विनोदी लेखक म्हणून आजही ते ख्यातनाम ठरले असते. पण त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात बालसाहित्यात लहान मुलांच्याच उत्साहानं उडी मारली आणि मराठी बालवाङ्मयाच्या आणि बालवाचकांच्या दृष्टीनं ती उडी आभाळ उडी ठरली. बिपिन बुकलवार त्यांनीच प्रथम इंग्रजीत बुक लव्हर म्हणून जन्माला घातला आणि नंतर बुकलवार हे मराठी आडनाव त्यानं धारण केलं. हा त्यांचा तरुण नायक म्हणजे फुटपाथवर जुन्या पुस्तकांचा दुर्मिळ खजिना शोधित हिंडणाऱ्या स्वतःचीच त्यांनी रेखाटलेली साहित्यिक प्रतिकृती. हा स्वतः छोट्या मुलांना साहसकथा सांगतो आणि त्यांच्याकडून साहस करवूनही घेतो. नंदू नवाथे हा त्यांचा थापाड्या पण चांगल्या मनाचा एक मानसपुत्र, विनोदी ढंगाने वावरणारा. फास्टर फेणे हा त्यांचा मानसपुत्र तर गेली 30 वर्ष बालवाचकांच्या आग्रहाखातर वय वाढू न देता आहे तेवढाच लहान राहिलाय आणि मुलांचा जानी दोस्त बनलाय. या त्यांच्या मानसपुत्रांच्या साहसकथा वाचताना त्यांचे वाचकपुत्र खुर्चीवर पलंगावर हातात पुस्तक असेल तिथे उड्या मारू लागले. विनोद आणि साहस या दोन्हींनी भरलेल्या आणि भारलेल्या त्यांच्या कथाविश्वात त्यांच्याबरोबर त्यांचे बालवाचकही भरकटू लागले, अंतराळात उडू लागले, समुद्राच्या पोटात डुबक्या मारू लागले, भारांनी दिलेल्या पुस्तकातून खजिनेच्या खजिने लुटू लागले. लेखक होण्याचा वेळ मला वाटतं भागवत मंडळींच्या रक्तातच असावं. आमच्या मोठ्या मुलानं रवीनं वयाच्या 12व्या वर्षी एक रहस्यकथा लिहिली आणि घरातल्या हलकडीला टांगून ठेवली. त्या कथेत दर 5-6 पानांगडीक एक या हिशेबाने 8-10 खून होते, पण रहस्याचा शेवट सुचेना म्हणून कथेचं बाड वर टांगलेलं पाहिल्यावर रात्री तिथून हिंडताना आपल्या अंगावर रक्त तर सांडणार नाही अशी एक मजेशीर कल्पना माझ्या डोक्यात आली. ती मी रवीला सांगितली आणि तो त्या हलकडी इतकाच उंच उडाला. त्याच्या रहस्यकथेला दाद दिली होती ना मी. आमच्या धाकट्या मुलानं चंदरनंही जवळजवळ याच वयात प्रकाशकिरणांचं रहस्य म्हणून एक वैज्ञानिक कादंबरी लिहिली, तीही रहस्यमयच. ती गंमत जम्मत या मुलांच्या मासिक
Sample complete. Ready to continue?